नमस्कार, मी अमिता बडे। ऐकूया काही ठळक घडामोडी। लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचा प्रचार शिगेला पोहोचला आहे। पाचव्या टप्प्यासाठी येत्या 20 मे रोजी मतदान होणार आहे। या टप्प्यात राज्यातल्या 13 मतदारसंघांचा समावेश आहे। या सर्व मतदारसंघांमध्ये प्रचार उद्या संपत असून सर्वच राजकीय पक्षांचे नेते सभा, बैठका, पदयात्रा काढून जोरदार प्रचार करत आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मुंबईत शिवाजी पार्क इथं मुंबईतल्या महायुतीच्या उमेदवारांसाठी आयोजित प्रचारसभेला संबोधित करतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि इतर ज्येष्ठ नेते या सभेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे। मुंबईत वांद्रे कुर्ला परिसरात इंडिया आघाडीची रॅली आयोजित केली आहे। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि भारत आघाडीचे इतर नेते या रॅलीला संबोधित करतील। नायगाव जूचंद्र असा नवा बायपास तयार करून बोरिवली कोकण रेल्वे मार्गाला जोडण्याच्या कामाला मंजुरी दिल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिली। ते कांदिवली इथं कोकणवासियांच्या मेळाव्यात बोलत होते। हार्बर मार्ग बोरिवलीला जोडण्याच्या आणि वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरू करण्याच्या कामांनाही मंजुरी दिल्याचं त्यांनी सांगितलं। राज्यात खरीप हंगामासाठी खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून कृषी विभागानं यंदा 44,56,000 टन रासायनिक खतांचा साठा मंजूर केला आहे। मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत राज्यात 29,19,000 टन खतांचा साठा होता। उर्वरित खतांचा पुरवठा केंद्राकडून होणार आहे। राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सुमारे 5,500 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं, तसंच 19 जिल्ह्यातल्या उन्हाळी पिकं आणि फळबागांना फटका बसला आहे। गोंदिया, भंडारा, नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालं आहे। अवकाळी पाऊस अजूनही सुरूच असल्यानं नुकसानीचा आकडा वाढण्याचा अंदाज कृषी विभागानं व्यक्त केला आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी आज सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा वाहील आणि मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 253 अंकांची वाढ झाली आणि तो 73,917 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 62 अंकांची वाढ नोंदवत 22,466 अंकांवर बंद झाला। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।